इस्कॉन या नावाने जगप्रसिद्ध ही संस्था संपूर्ण जगात कृष्ण भक्तीचा प्रचार करते. गीता, भागवत या महान ग्रंथांच्या आधारावर श्रील प्रभुपादांनी या संस्थेचा संपूर्ण जगभर प्रचार केला. आज जगामध्ये आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनची 350 अधिक मंदिरं आहेत, कृषी क्षेत्र, गुरुकुल, त्याचबरोबर अनेक असे समाज उपयोगी उपक्रम या संस्थेद्वारे राबवले जातात. हॉस्पिटल्स आहेत, त्याचबरोबर गोरक्षा आणि विशेष करून गरजू मुलांना पोषक आहार आणि त्याचबरोबर आपत्कालीन स्थितीमध्ये संपूर्ण जगभर या संस्थेद्वारा प्रसाद वितरण, वैद्यकीय उपचार वगैरे वगैरे केले जातात. या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाची 3 मंदिरं मुंबईमध्ये आहेत. चौथं मंदिर आता येत आहे. त्या 3 मंदिरांपैकी स्वतः श्रील प्रभुपादांनी स्थापन केलेलं जुहूमधील इस्कॉन मंदिर हे आपल्या भारतीयांना सर्वांना माहिती आहे आणि मुंबईकरांना तर सर्वांना माहीत असेलच. या मंदिराची स्थापना श्रील प्रभुपादांनी स्वतः केली. तेथील विग्रह श्री श्री राधा रासबिहारी यांची स्थापना श्रील प्रभुपादांनी केली. हे मुंबईमधलं पहिलं मंदिर. त्यानंतर दुसरं मंदिर गिरगाव चौपाटी 7 KM मुन्शी मार्ग बाबुलनाथच्या शेजारी, तिथे दुसरं मंदिर आलं. तिसरं मंदिर आहे मीरा रोड या ठिकाणी आणि चौथं मंदिर आता येत आहे नेरूळला. तर अशा प्रकारे मुंबईमध्ये या कृष्ण भक्तीचा प्रचार या 4 मंदिरातून केला जातो. आज हा जो कार्यक्रम शिवाजी पार्क या ठिकाणी आयोजित केलेला आहे, हा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी गिरगाव चौपाटी येथील इस्कॉनच्या श्री श्री राधा गोपीनाथ मंदिर येथील भक्त समाजांनी केलेला आहे. तेथीलच प्रमुख परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व प्रचार कार्य या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात चालवला जातो. तेवढंच नव्हे तर परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण जगभरही प्रचार होतो. महाराज यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी स्टेजवर यावं, जेणेकरून महाराज इथे बसल्यानंतर मी त्यांचा परिचय करून देईन. त्याआधी महाराज येईपर्यंत मी आणखीन काही गोष्टी सांगू इच्छितो. श्रील प्रभुपाद वयाच्या 70व्या वर्षी भारत सोडून ते अमेरिकेला गेले. प्रथम न्यूयॉर्कमध्ये श्रील प्रभुपाद गेले. काही हिप्पींना हाताशी धरून त्यांनी हा प्रचार कार्य सुरू केला. त्यांना काही कृष्ण भक्ती माहीत नाही, राम कृष्ण या देवतांविषयी काही माहिती नाही. अशा लोकांना संस्कृतमधून, त्यांना समजेल अशा इंग्रजीमधून श्रील प्रभुपादांनी प्रचार कार्य सुरू केलं. आणि खरोखर दिव्य जे आज त्या गायत न भूतो न भविष्यती असं काहीतरी करून दाखवलं, हा एक मोठा चमत्कार या संपूर्ण जगामध्ये झाला. तो म्हणजे केवळ 12 वर्षांमध्ये 108 मंदिरांची स्थापना, अनेक कृषी क्षेत्र आणि जवळजवळ 10,000 जास्त शिष्य श्रील प्रभुपादांनी बनवले. केवळ या काही अमेरिकन युरोपियन तरुणांना एकत्र करून श्रील प्रभुपादांनी पहिल्यांदा भारतामध्ये पाऊल ठेवलं आणि भारतीयांना दाखवून दिलं की कशा प्रकारे कृष्ण भक्तीचा स्वीकार हे अमेरिकन करतायत, युरोपियन करतायत. आणि आपण सर्वजण त्यांच्या मागे आहोत. पण खऱ्या अर्थानं ज्ञान समृद्धी ही सर्व भारतामध्ये आहे आणि त्यासाठी श्रील प्रभुपादांनी संपूर्ण जगासमोर दाखवून दिलं की गीता भागवत हे सर्वश्रेष्ठ शास्त्र आहे. त्याच्याच आधारावर प्रभुपादांनी संपूर्ण जगभर प्रचार केला आणि आज आपण पाहतो आहोत इतकी मोठी संस्था ही कार्यरत आहे, कृष्णभक्तीचा प्रचार करते, सर्वांना सर्व समाजातील सर्व स्तरातील लोकांना प्रबोधन करते आहे. तर आता परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज या ठिकाणी आलेले आहेत, तर मी ते बसल्यानंतर मी थोडक्यात त्यांचा परिचय करेन. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज 1950 साली यांचा जन्म शिकागो अमेरिका या ठिकाणी झाला. लहानपणापासूनच परमेश्वराची अतीव ओढ त्यांना होती. त्या ठिकाणचं जे काही हिप्पी संस्कृती त्या ठिकाणी होती, तेथील जे काही संस्कृती महाराजांनी पाहिली लहानपणी, त्यामध्ये त्यांना काही तथ्य वाटलं नाही. नक्कीच काहीतरी याहून श्रेष्ठ या जगामध्ये असू शकतं ही ओढ त्यांना वयाच्या 19व्या वर्षी अमेरिकेमधून आपल्या घरातून सर्व परिवाराला सोडून बाहेर आणली आणि त्या ओढीनं महाराज अमेरिका सोडून युरोप, मध्य आशिया, पाकिस्तान अशा अनेक ठिकाणी प्रवास करून शेवटी भारतामध्ये आले आणि भारतामध्ये वृंदावनात पहिल्यांदाच श्रील प्रभुपादांना भेटले. भारतामध्ये देखील फिरताना अनेक गुरूंना अनेक संस्थांना त्यांनी भेटी दिल्या. युरोपमध्ये अमेरिकेमध्ये ख्रिश्चन, ज्यू अशा अनेक धर्मांचा त्यांनी अभ्यास केला. पुढे बुद्ध, इस्लाम आणि भारतामध्ये येऊन हिंदू धर्माचाही त्यांनी अभ्यास केला. आणि या सर्व अभ्यास करताना शेवटी त्यांना जे काही प्राप्त करायचं होतं, जे खऱ्या अर्थानं जीवनाचं तथ्य आहे, त्यांना ज्याची शोध त्याची ओढ होती, ते त्यांना श्रील प्रभुपादांच्याकडे मिळालं. प्रभुपादांच्या प्रवचनामधून प्रभावित होऊन महाराजांनी त्यांना आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. प्रभुपादांकडून दीक्षा घेऊन 1971 साली महाराज पुन्हा अमेरिकेला गेले. त्या ठिकाणाहून त्यांनी आपल्या प्रचार कार्याला सुरुवात केली. नंतर पुढे 1982 साली महाराजांनी संन्यास दीक्षा घेतली आणि संपूर्ण जगभर प्रचार कार्य त्यांनी आरंभ केलं. आज महाराज इस्कॉनमधील एक वरिष्ठ शिष्यां प्रभुपादांच्या शिष्यांपैकी एक आहेत. स्वतःच्या सुश्राव्य कीर्तनाने, प्रवचनाने महाराजांनी संपूर्ण जगाला वेड केलेलं आहे, त्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. अनेक लोक, उच्च नीच सर्व स्तरातील लोक महाराजांच्या प्रवचनाने हारून गेलेले आहेत, कृष्ण भक्तीचा स्वीकार करतायत. आणि त्यांच्या जो कोणी संपर्कात येतो तो खरोखर त्यांच्या प्रेमाने, त्यांच्या भक्तीने भारून जातो. खरे पाहता थोडक्यात सांगायचं तर त्यांचं जीवन म्हणजे भगवंतांच्या अनुभूतीचा आविष्कारच आहे. त्यामुळं आता मी जास्त वेळ घेत नाही. महाराजांना, महाराजांचंच प्रवचन आपण त्यांच्याच मुखातून ऐकायचं आहे. स्वतः महाराज इंग्रजीमध्ये बोलतील आणि त्याचं मराठीमध्ये भाषांतरही होईल. सर्व जगातील भक्तांच्या विनंतीवरून महाराजांनी आपलं संपूर्ण जीवन, आपला जो लहानपणाचा काळ, 19व्या वर्षापासून त्यांचा प्रवास आणि भारतामध्ये प्रभुपादांना भेट आणि त्या भेटीनंतर प्रभावित होऊन त्यांनी जे केलेलं कार्य आहे, ते कार्य केवळ भक्तांच्या विनंतीवरून महाराजांनी शब्दबद्ध केलेलं आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्राचार्य शिवाजीराव भोसले या सर्वांनी त्यांच्या जीवनाचा गुणगौरव केलेला आहे आणि असं शब्दबद्ध केलेलं एक पुस्तक कृषार्थ पथिक आज या ठिकाणी पहिल्यांदाच सर्व मराठी भाषिकांना वितरित करण्यात येत आहे. त्या ठिकाणी स्टॉल आहे मागे, तिथे महाराजांच्या जीवनावरचं एक पुस्तक कृषार्थ पथिक, एक तहानलेला पथिक आहे ज्याला कृष्ण भक्तीची ओढ होती ती कशी प्राप्त झाली त्या पुस्तकामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. मी केवळ दोनच मिनिटात त्यांचा परिचय करून दिला, पण पूर्ण परिचय त्या पुस्तकामध्ये नक्कीच आपल्याला लाभेल. आणि कार्यक्रमानंतर, कीर्तन वगैरे झाल्यानंतर, प्रसाद झाल्यानंतर महाराजांच्या हस्ते देखील काही पुस्तकांचं वितरण करण्यात येईल. तर हरे कृष्ण, आपले खूप खूप धन्यवाद. तर आता आपण महाराजांच्याच मुखातून, त्यांच्याच वाणीतून आपण कृष्ण भक्तीचा जो संदेश आहे तो आता श्रवण करायचा आहे. हरे कृष्ण.
When we put God in the center of our lives, then the problems of material existence are no longer relevant.
ज्यावेळी आपण भगवंतांना आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवतो त्यावेळेला सर्व भौतिक समस्यांचा समाधान उलगडा होतो.
The deeper we go into our connection with the Lord, the more we experience a fulfillment, the fulfillment of the soul, which is transcendental to all of the temporary situations of this world.
Javelela bhagavantanchi sallagna apna jivan hota त्यावेळेला सर्व या भौतिक समस्या नगण्य होतात आणि आपण एक दिव्य अनुभूतीचा अनुभव करतो.
That inner spiritual fulfillment is real wealth.
आणि हा जो अनुभव आहे तो खऱ्या अर्थाने खरी संपत्ती, खरी समृद्धी आहे.
We have just seen this beautiful drama of the life of Shri Tukaramji.
आताच आपण तुकाराम महाराजांच्या जीवनावर एक सुंदर नाटिका पाहिली.
Now for an ordinary person that one particular scene would seem very extreme and perhaps fanatical.
Eka samanya manushyacha drushtitun jar pahila tar he ka itka mota mahatvacha nahi vatat.
The king Chaturpati Shivaji sent beautiful silks and jewels in appreciation for Tukaram Maharaj and his family.
Swatah Shivaji Maharajani devu kelela ji kai motthi sampatti hoti, suvarna mudra hotya, tya sarva kai Tukaram Maharajani naganne samajlya.
Tukaram Maharaj very respectfully, with honor and gratitude to the king, sent all the silks and jewels back to him.
अत्यंत आदरपूर्वक त्यांनी त्या सर्व संपत्तीचा आदर केला आणि त्यांना पुन्हा परत पाठवलं.
even his family at that moment had a hard time understanding what he was doing.
त्यावेळी त्यांच्या कुटुंबाला देखील खूप कष्ट लागले हे सगळं समजून घेण्यासाठी.
But he was making a statement for the whole world for all time to come.
परंतु येणाऱ्या भावी काळासाठी त्यांचं जे काही वाक्य होतं ते अतिशय महत्त्वाचं होतं.
What is real wealth?
खरी संपत्ती काय आहे?
Not land and nice cars or jewels.
जमीन, मोटार गाड्या किंवा दागदागिने, आभूषण.
Not high positions of power.
किंवा मोठी प्रतिष्ठा.
Real wealth is the awakening of the love from within our hearts.
हे सर्व खरी संपत्ती नसून खरी संपत्ती आहे आपल्या अंतरात्म्यामध्ये परमेश्वराची जागृती करणं.
And the expression of that wealth is the desire to serve.
आणि याचं खरं लक्षण काय आहे तर ते म्हणजे सेवा करण्याची आपली प्रवृत्ती जागृत करणं.
Tukaram sent all the jewels back and then rendered service. He said, if the king really wants to please me, let him purify his heart and chant the holy name. Give him this message for me.
आणि त्यांनी सर्व संपत्ती पुन्हा परत पाठवली आणि सेवेसाठी त्यांनी एक सेवा केली. ते म्हणाले, हेच जर करायचं असेल तुला तर तू संपूर्ण हृदयाचं शुद्धीकरण करणारं हरिनाम संकीर्तन घे.
This is the universal principle of all true spiritual paths.
आणि हाच एक वैश्विक सत्य आहे की हरिनाम घेणं.
श्री चैतन्य महाप्रभू प्रेड टू लॉर्ड कृष्णा.
श्री चैतन्य महाप्रभूंनी भगवान श्रीकृष्णांप्रती प्रार्थना केली.
नदनम न जनम न सुंदरीम कवितम वा जगदीश कामये मम जनमनी जन्मनीश्वरी भवतद् भक्तिरहित कीत्वयि. I do not want any amount of wealth.
मला मोठ्या धनाची अपेक्षा नाही.
I do not want to enjoy the objects of the senses.
या इंद्रियांच्या तृप्तीसाठी जे काही या ठिकाणी उपलब्ध आहे त्याची देखील मला अभिलाषा नाही.
I do not want fame or prestige or scholarship.
मला मोठी विद्वत्ता, ऐश्वर्य किंवा मोठं विद्वत्ता ही काहीच मला नकोय.
I do not even want mukti, liberation from suffering.
मला मुक्ती देखील नकोय. या संपूर्ण त्रासापासून जी मुक्ती मिळते ती देखील मला नकोय.
I only desire.
माझी एकच इच्छा आहे.
Whatever birth you want to send me in, my Lord, let me serve you unconditionally.
अनेक अनेक जन्म जरी तुम्ही मला या ठिकाणी पाठवलत माझी एकच इच्छा असेल ती म्हणजे मला तुमची सेवा करायची आहे.
Throughout history, wise people will give up everything in the world for the cherished wealth of offering service to the Lord and to others.
खरे बुद्धिमान या जगामधील जे लोक आहेत ते हीच इच्छा करतात की या सर्व संपत्तीचा जी काही उपलब्ध त्यांच्याकडे आहे त्या सर्वांचा केवळ सेवेसाठी उपयोग करायचा आहे.
All the problems of the world originate in our desire to possess due to greed and the ego.
या संपूर्ण जगातील समस्या ही आपल्याकडे संपत्ती बाळगून ठेवणं, राखून ठेवणं, लोभ या सर्वातून जन्माला येते.
But this kama, this lust and this krodha, anger and this lobha, greed and this matsara, envy.
लोभ, काम, क्रोध, मत्सर.
Very difficult to overcome.
हे खूप कठीण आहे याला पार करणं.
It is deeply rooted within the heart.
आपल्या हृदयामध्ये खोलवर जडलेल्या या वस्तू आहेत.
We have been feeding these negative propensities for many, many births.
आणि अशा या दुष्कृत्यांना आपण अनेक अनेक जन्मांपासून खाऊ घालत आहोत, त्यांचं पोषण करत आहोत.
There is only one cure.
केवळ एकच एक समाधान उत्तर आहे यासाठी.
To appreciate the greatness of service.
सेवेची जी काही खरी प्रवृत्ती आहे तिची स्तुती करणं, तिला खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं स्थान देणं ही खरी वास्तविकता आहे.
Great sages like Tukaram Maharaj taught us that this spirit of service, when harmonized with the chanting of God's holy names, can awaken the unlimited fulfillment of love of God and love for others.
श्री तुकाराम महाराजांनी आपल्याला दाखवून दिलं जीवनामधून, ज्या वेळेला ही सेवा करण्याची प्रवृत्ती हरिनाम संकीर्तनाद्वारे संलग्न केली जाते त्याच वेळेला खऱ्या अर्थानं या जगामध्ये समृद्धी लाभते आणि खऱ्या अर्थानं आत्म्यामध्ये भगवंताविषयी प्रेम, खरी चेतना जागृत होते.
शिवजी महाराज came to Tukaram when he got this instruction and realized, you have real wealth, I have nothing, give me what you have, give me this prema bhakti, this love for God.
And he jaanlya barobar swatah Shivaji Maharaj Tukaram Maharajankade aale, tyani vinanti keli, manale majyakade evadi sampatti asun dekhil khari sampatti tumchyakade aahe, mala tichi abhilash aahe, कृपया मला त्याचं दान द्या.
He's just a simple grihastha living in poverty, chanting God's names, and the great king is coming and begging from him.
एक सामान्य गृहस्थ तुकाराम महाराज, त्यांच्याकडे काय संपत्ती असणार, पण एक महान राजा या ठिकाणी येऊन त्यांच्याकडे दानाची अपेक्षा करतो, दान मागतोय.
In Sri Chaitanya Mahaprabhu's leela there is a similar pastime.
Sri Chaitanya Mahaprabhuncha leela madhe dekhil ashich ek leela yete.
It is a very important aspect of the leela of Ratha Yatra.
Ani ya Ratha Yatreshi dekhil ti sallagna ahe.
There was a king named Pratapa Rudra.
Tya tikani Jagannath Puri madhe Pratap Rudra navache ek raja hote.
He was touched by the mercy of the Lord.
Bhagavantancha premane, bhagavantancha bhaktina.
He was longing to have a personal darshan of Lord Chaitanya.
Bhagavantancha dekhil tyana sallagna sambandh asla tari sudha Sri Chaitanya Mahaprabhuncha darshanasathi te agdi asuslele hote.
But because Lord Chaitanya was in the ashram of a sanyasi, he would not meet a king.
पण चैतन्य महाप्रभू स्वतः संन्यासी, संन्यास आश्रमामध्ये असल्यामुळं त्या रीतीप्रमाणे राजाला भेटणं हे अनिवार्य आहे, त्या हे निषिद्ध आहे, त्यामुळं त्यांनी राजाला भेटण्यासाठी नकार दिला.
महाप्रभू said that meat for me in a sannyas order to mix intimately with a king is worse than drinking poison.
ते म्हणाले संन्यास आश्रमाच्या नियमानुसार एका राजाला भेटणं म्हणजे माझ्यासाठी स्वतःहून विष खाल्ल्यापेक्षाही भयानक आहे.
But then the day of Ratha Yatra came.
आणि रथयात्रेचा दिवस उजाडला.
King Prataparudra, previous to this day, he decided he would give up his kingdom and become a beggar if that's what it was required to get the mercy of the Lord.
Shri Chaitanya Mahaprabhunchi jar krupa milaychi asel ekach divas adi tyani nishchay kela hota jar ya krupesathi mala majya rajyacha tyag jari karava lagla tari mi mage hatnar nahi.
But the devotees told the king, no, you should perform your duty as the king, but because of your devotion you will certainly attract the mercy of Krishna.
पण भक्तांनी त्यांच्या सहकार्याने त्यांना विनंती केली, नाही राजा, तुम्ही तुमचं कर्तव्य करा, तुमच्या कर्तव्य पालनानेच तुम्ही भगवंतांच्या कृपेला आकर्षित कराल.
On the day of the Ratha Yatra, King Prataparuja came before the chariot of Jagannath and all of the devotees with a broom in his hand.
सर्व समुदाय जमला होता, सर्व भक्त समोर कीर्तन करत होते, त्यावेळेला या सर्वांसमोर राजा स्वतः हातामध्ये एक झाडू घेऊन भगवंतांसमोर आला.
And he accepted the simple service of a street sweeper.
आणि स्वतःहून एका सामान्य तुच्छ अशा झाडूवाल्याची त्याने भूमिका स्वीकारली आणि तो सर्वांसमोर झाडू मारू लागला.
Srila Prabhupada extracts from the scriptures the sacred message that the Supreme Lord does not just see what we do, but from within the heart he sees the intention of why we do it.
Srila Prabhupada ni sarva shastrancha sar kadun aplyala dakhun dila ki bhagavantana kharya arthana bahyatkari sarva aishwarya nako aahe, bhagavant apla antakaran pahatat.
Ishvara sarva bhutanam hridye sharjana tishtati. The Lord is seated within the heart of every living being. He is the witness.
Bhagavan pratyekacha hrudayamade sthit ahet, te pahatayet apan sarva kay karto ahot.
King Prataparuja was not sweeping the street to get votes.
Maharaj Prataparudra या ठिकाणी मत मिळण्यासाठी झाडू मारत नव्हते.
Or was he sweeping the street to get his picture in the newspaper?
किंवा दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रामध्ये त्यांचा मोठा फोटो येईल त्यासाठी ते काही झाडू मारत नव्हते.
He wasn't doing it so that people would honor him as a very humble king.
किंवा सर्वांनी त्यांची स्तुती करावी की किती नम्र राजा आहे.
He was doing it because in his heart of heart he actually identified himself as a menial servant of the Lord, the saints and all the people.
खऱ्या अर्थाने अगदी हृदयापासून भगवंतांचा एक सामान्य दास आहे या भावनेमध्येच त्यांनी ती भूमिका स्वीकारली होती.
When the Lord saw that, his heart softened and he decided at that moment, I will give the king my complete mercy.
जेव्हा भगवंतांनी हे पाहिलं की एक राजा सम्राट या ठिकाणी एका झाडूवाल्याची भूमिका करतोय, तेव्हा भगवंतांनी निश्चय केला की आज मी या राजाला माझी कृपा देणार.
And in doing so he showed the world the path of perfection.
आणि अशा प्रकारे कृपा देऊन भगवंतांनी दाखवून दिलं संपूर्ण जगाला, एक संदेश दिला की नेमका आपल्या जीवनाचा मार्ग कसा असावा.
Now with your permission I will very briefly explain how this mercy unfolded gradually like petals of a lotus flower for this king.
आणि आपल्या सर्वांच्या संतुष्टीसाठी ही कृपा कशा रीतीने एका कमळाप्रमाणे उमलली ते मी आज तुम्हाला सांगू इच्छितो.
Lord Chaitanya arranged 7 kirtan parties. 4 in front of Jagannath's chariot, 2 on either side and 1 behind.
श्री चैतन्य महाप्रभूंनी संपूर्ण रथयात्रेचं आयोजन केलं. 3 कीर्तन समूह हे रथयात्रेच्या रथासमोर, 2 दोन्ही बाजूला आणि 1 मागच्या बाजूला.
Lord Chaitanya is Jagannath himself dancing in front of Jagannath in the role of a devotee.
श्री चैतन्य महाप्रभू हे साक्षात भगवान आहेत, भगवान जगन्नाथ, आणि तेच भगवान श्री चैतन्य महाप्रभू जगन्नाथ भगवंतांसमोर नृत्य करतायत.
Because of the devotees' love as they were chanting God's name, the Lord revealed himself to them.
सर्व भक्तांच्या प्रेमाने भारित असलेलं कीर्तन त्या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे भगवंतांनी आपली भगवत्ता त्या ठिकाणी दाखवून दिली.
Suddenly Sri Chaitanya Mahaprabhu was in all 7 kirtan groups simultaneously and each group was thinking he's only with us. He doesn't go anywhere else.
आणि त्यामध्ये भगवंतांनी दाखवून दिलं सर्व सात समूहामध्ये भगवंतांनी स्वतःचा विस्तार केला आणि प्रत्येक भक्ताला प्रत्येक समूहामध्ये वाटायचं की भगवान चैतन्य महाप्रभू आमच्या बरोबरच नृत्य करतायत.
No one could understand that he was actually with everyone.
कोणालाच समजलं नाही की भगवंत हे सर्व ठिकाणी उपस्थित आहेत.
Only a few people who received the Lord's very special mercy could understand that.
केवळ काही थोडकेच भक्त होते ज्यांना भगवंतांची विशेष कृपा प्राप्त झाली होती त्यांनाच केवळ माहित होतं की भगवंत हे सर्व साथी समूहामध्ये आहेत.
इन्क्लुडिंग द किंग प्रताप रुद्र.
आणि यामध्ये राजा प्रताप रुद्र सुद्धा होते.
He was struck with wonder.
त्यांना खूप आश्चर्याचा धक्का बसला.
He could see with his own eyes seven Chaitanya Mahaprabhus dancing in different ways in seven different kirtan groups, and he could see that everyone was thinking he's only with me.
आपल्या डोळ्यासमोर त्यांनी पाहिलं सर्व सात समूहामध्ये श्री चैतन्य महाप्रभू सुंदर रित्या नृत्य करतायत नाचतायत सर्व भक्तांना त्यांनी प्रेमाने भारून टाकलेलं आहे.
He could understand this because of his humility, the accepting the simple role of a street sweeper, the Lord gave him the mercy to know him as he is.
आणि याचं गुपित एकच आहे, एका सामान्य झाडूवाल्याची नम्र भूमिका केल्यामुळेच त्यांना हे दृश्य दिसलं की सर्व सात समूहामध्ये भगवंत स्वतः उपस्थित आहेत.
Now to try to create a comparison to the world today, I will try.
आणि आजच्या जे काही जग आहे त्यामध्ये थोडीशी तुलना करून करण्याचा मी प्रयत्न करतो.
There are many religions in the world.
या जगामध्ये अनेक धर्म आहेत.
And God has revealed himself in these different religions in different times in different ways.
अनेक धर्मांमध्ये अनेक युगायुगामध्ये भगवंतांनी वेगवेगळ्या प्रकारे धर्माचं मार्गदर्शन केलेलं आहे.
And each of these religions, the propensity is to think God is only with me, he is not with anyone else, he's with our group only.
प्रत्येक धर्माची हीच संकल्पना आहे की देव केवळ आमच्या बरोबरच आहेत इतरांबरोबर नाहीत.
But if one has a humble heart and a proper service attitude, one receives the mercy of the Lord, and one can appreciate that the Lord is appearing in all the great spiritual paths of the world.
केवळ नम्र अंतकरणे भक्त तेच त्या धर्मामधील कुठल्याही धर्मातील असेना ते जाणू शकतात की भगवंत हे सर्वत्र उपलब्ध आहेत.
The problem that creates all these divisions is simply the false ego. अहंकार.
आणि हा अहंकार आहे तोच या ठिकाणी मोठी समस्या आहे.
Where there is false ego, that simple humble service attitude is not there, and one does not receive the mercy of the Lord, which is the essence of every great spiritual path, every religion.
जेथे अहंकार आहे तेथे नम्रता नाही. आणि म्हणून ज्या ज्या धर्मांमध्ये असा अहंकार उपलब्ध आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने भगवंतांची अनुभूती होतच नाही.
Because of his humble enthusiasm to serve everyone, King Prataparudra was not only allowed to see that mystery, but he could understand that here is Lord Jagannath on the chariot in the form of the Murti, watching himself, Lord Jagannath, in a human type form dancing in ecstasy and love, and they were having an exchange.
Raja Pratap Rudra tyancha keval ya namra pravrutti mule namra tyancha bhavane mule tyani sakshat pahila bhagwan jagannath he rathavar dekhil ahet ani manushya rupamade avtarit manav sadrush rupamade avtarit bhagwan shri chaitanya mahaprabhu khali nritya kartahet te dekhil bhagwan ahet.
Bhaktya tvananyaya shakya, Krishna tells in Gita, only by undivided devotion can one understand the mysteries of my appearance and activities.
अहेतुक सेवेच्या माध्यमानेच आपल्याला खऱ्या अर्थाने भगवंत समजू शकतात हे भगवान श्री कृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलं.
For many hours the chariot of Jagannath, Subhadra and Balaram were pulled through the streets of Puri.
जगन्नाथ पुरीतील रस्त्यावरून अनेक तास भक्त या रथयात्रेचा आनंद घेत होते, ओढत होते.
And all the while Lord Chaitanya and his devotees were dancing and loudly crying out the holy names.
Krishna Krishna Hare Hare
Hare Ram Hare Ram 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 Hare. आणि या संपूर्ण मार्गावर भक्त केवळ एकच करत होते नामघोष.
नाम नाम कारी बहुदा नीच सर्व शक्तिश. That the holy name of the Lord is a transcendental sound vibration. In fact, Kali Kale Namarupe Krishna Avatar, the Supreme Lord, incarnates in this age of Kali with all of his potencies in the holy name.
भगवंत हे खऱ्या अर्थाने स्वतःच्या ध्वनीमध्ये उपस्थित आहेत. आणि या विशेष करून या कलियुगामध्ये भगवंतांनी स्वतःला या नामरूपामध्ये अवतरित केलेलं आहे.
हरे नाम हरे नाम हरे नाम एव केवलम खलो नास्ते व नास्ते व नास्ते कथिर अन्यथा. That in this age of Kali, the most powerful, the most accessible of all methods of spiritual life is to chant the holy names.
या कलियुगामध्ये केवळ एकच मार्ग आहे, तो म्हणजे हरिनाम. आणि हा सर्व सोपा, सर्वांना उपलब्ध असा मार्ग या कलियुगामध्ये भगवंतांनी दिला.
It is the very essence of all spiritual instructions.
सर्व वैदिक शास्त्रांचं सार, सर्व वैदिक ग्रंथांचं सार काय असेल तर ते हरिनाम आहे.
एनेची असादी माया नाशी बरो लागी हरिनाम महामंत्र लाव तुम्ही मागी. It is the medicine that can cure the disease of suffering and ignorance and awaken our healthy state.
केवळ ही एकच औषधी आहे ज्याने आपली सर्व दूषित प्रवृत्ती नष्ट होणार आहे आणि खऱ्या अर्थाने भगवत चेतना जागृत होणार आहे.
This body is a vehicle.
हे शरीर हे एक मोटार गाडी प्रमाणे आहे.
This mind is a temporary material covering.
आणि मन हे एक केवळ तात्पुरतं असं एक आच्छादन आहे.
It is the atma, the living force that is our true identity.
आपली मूळ वास्तविक स्थिती आहे आत्मा.
At the time of death, the body and everything there is material, but no one's home.
आणि ज्या वेळेला मृत्यू येतो त्यावेळेला सर्व काही तिथेच आहे, शरीर वगैरे सर्व त्याच ठिकाणी पडलेलं आहे, पण खऱ्या अर्थाने कोण नाही आहे तिथे.
बिकॉज द आत्मा हॅज डिपार्टेड.
कारण तिथून आत्मा याचं स्थलांतर झालेलं आहे.
व्हॉट इज द क्वालिटी ऑफ द आत्मा.
या आत्म्याचं लक्षण काय आहे.
दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट बेसिक प्रिन्सिपल ऑफ नॉलेज. हु आय एम.
ज्ञानाची मूळ सुरुवातच या ठिकाणी आहे की मी कोण आहे.
Krishna tells in Gita.
Krishna Bhagavad Gita madhe sangtat
na jayate mriyate va kadachin. That for the soul there is neither birth nor death, it is everlasting.
Atmyala janma nahi mrityu nahi to ajanma ahe shashvat ahe.
It is satchit ananda, eternal, full of knowledge and bliss. That's who we are.
To shashvat पूर्ण ज्ञानमय आणि पूर्ण आनंदमय आहे आणि तेच आपण आहोत.
But we have forgotten.
पण आपण विसरलेलो आहोत.
Because we're so obsessed with trying to satisfy the demands of the body and the mind.
हे विस्मरण केवळ आपण पूर्ण आयुष्यभर या शरीराला या इंद्रियांना संतुष्ट करण्याच्या मागे लागलो आहोत त्यामुळे.
ममायवम सो जीवलोके जीवभूत सनातना. Gita tells us that the spirit soul, the atma, is part and parcel of the supreme soul or Krishna.
Bhagavad Gita madhe sangitlele aahe ki ha jivatma purna chetanmayi bhagwan yancha ek ansh aahe, shashvat ansh aahe.
And therefore vidyavanaya sampane brahmani kavihastinu. Sunichaiva Swapake Cha Pandita Samadarshana. One who realizes one's true spiritual identity sees that every living being is part of God.
खऱ्या अर्थानं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, जो ज्ञानी मनुष्य आहे तो प्रत्येकामध्ये भगवंतांच्या त्या शाश्वत अंशाला, आत्म्याला पाहतो.
Now some people, they don't have a clear understanding of the supreme nature of the Lord.
खऱ्या अर्थानं पाहिलं तर अनेकांना या भगवंतांच्या या भगवत्तेबद्दल खऱ्या अर्थानं ज्ञान नाही.
Some criticize the worship of the Archimurti, saying it is idol worship.
यापैकी काही जण अर्चा विग्रह किंवा मूर्तींना मूर्ती पूजेला हे केवळ एक साधारण अशी दगडाची पूजा आहे असं समजतात.
But this is a great science.
पण खऱ्या अर्थानं हे एक मोठं विज्ञान आहे.
The Vedic scriptures and millions of the greatest saints throughout history are worshiping the Lord in his beautiful form.
अनेक अनेक युगांमधून अनेक मोठमोठ्या शास्त्रांमध्ये या मूर्तीपूजा किंवा अर्चा विग्रह पूजा उपासनेची महती सांगितलेली आहे.
जन्माद्यसयतः एव्हरीथिंग इज एमिनेटिंग फ्रॉम द सुप्रीम.
सर्व काही भगवंतांपासून जन्मलेलं आहे.
द मटेरियल वर्ल्ड इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ द एक्सटर्नल एनर्जी ऑफ द सुप्रीम.
सर्व काही भगवंतांच्या बहिरंगा शक्तीची अभिव्यक्ती आहे.
Out of love, out of kindness, the Lord appears in a particular form that we could learn to serve, to meditate on, and to love. He has that power. How can we take it away from him?
खऱ्या अर्थाने ही भगवंतांचीच एक शक्ती आहे. ती कृपा शक्ती भगवंताने आपल्या समोर प्रदर्शित केली आणि त्यांच्याच या कृपेचं माध्यम म्हणून अर्चा विग्रह किंवा मूर्ती रूपामध्ये भगवंत आपल्या समोर येतात आणि आपण याला डावलून देतो, याला तिरस्कार करतो याचा.
इफ गॉड इज अनलिमिटेड, कॅन ही नॉट एंटर इन टू अ फॉर्म दॅट ही क्रिएट्स टू एक्सेप्ट आवर लव अँड डिवोशन?
भगवंत अनंत आहेत, अमर्याद आहेत, मग भगवंत या एका मूर्तीमध्ये असू शकणार नाहीत का?
दिस स्मॉल माइंडेडनेस is a very unfortunate condition.
Hi sankuchit vritti kharya arthane ek durdaiv aahe aapla.
And the Lord is also within the heart of every living being.
Bhagavan he pratyekacha hrudaya madhe dekhil aahet.
Whether one is a man or a woman, whether one is from any nationality or any religion or any species,
कोणी पुरुष असेना, स्त्री असेना, कोणत्याही धर्मा जातीतील किंवा कोणत्याही देशातील असेना किंवा कोणत्याही योनीतील असेना.
स्मॉल माइंडेड पीपल क्रिटिसाइज व्हाय हिंदूज वर्शिप काउज.
जे संकुचित प्रवृत्तीचे आहेत ते म्हणतात की हिंदू हे का गायीची उपासना करतात, गायीला का पूजतात.
बट अंडरस्टँड द प्रिन्सिपल ऑफ दिस.
पण याचं तत्व समजून घेतलं पाहिजे.
That we should see divinity within wherever there is life, because wherever there is life there is a child of God.
ज्या ज्या ठिकाणी चेतना आहे त्या ठिकाणी आपण भगवंतांची दिव्यत्व भगवंतांचं दिव्यत्व पाहिलं पाहिजे.
And the cow is gentle.
गाय
like our mother giving us milk to nourish us.
गाय एका मातेप्रमाणे आहे, ती आपलं वात्सल्य दाखवते, त्या वात्सल्य प्रेमामध्ये ती आपल्याला दूध देते.
And historically the bull has been plowing our fields to nourish us with food.
आणि इतिहासामध्ये आपण पाहिलं बैल हा नांगरून आपल्या शेताची उपजाव करतो.
The idea of honoring the cow is the principle of learning to honor every living being.
गायीची पूजा याचाच अर्थ आहे आपण प्रत्येक जीवात्म्याला आदर देतो आहोत.
Ahimsa means not to hurt anyone unnecessarily.
अहिंसा म्हणजे विनाकारण आपण इतरांना दुखवू नये.
A saintly person is paradukaduki, other people, not only all classes of humans, but all species. Their happiness is my happiness and their distress is my distress.
एक साधू व्यक्ती विचार करते, इतरांच्या दुःखामध्ये माझं दुःख आहे, इतरांच्या सुखामध्ये माझं सुख आहे.
This is the quality of a saintly person.
ही खऱ्या अर्थाने साधू वृत्ती आहे.
This is Sanatan Dharma, the essence of all great religion.
हा सनातन धर्म आहे, हा हे धर्माचं सार आहे.
And the way of awakening that natural quality within us to love God and manifest compassion toward all beings is easily fulfilled through the chanting of God's names.
आणि ही खऱ्या अर्थाने प्रवृत्ती जागृत करण्यासाठी, ही साधू वृत्ती सर्वत्र उपलब्ध करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे हरिनाम संकीर्तन.
चेतो दर्पण मार्जनम भव महादवाग्नि निर्वापनम. द चैंटिंग ऑफ द लॉर्ड्स नेम्स cleanses all of our selfish ego and allows the true light of the love of the soul to shine toward God and all living beings.
हे हरिनाम संकीर्तन अनेक अनेक जन्मांपासून साचलेले अनर्थ दुष्कृत सर्व काही नष्ट करून आत्म्याचं पुनर्चेतनामयी त्या आत्म्याचं खरं स्वरूप दाखवून देऊन ते खरं प्रेम जागृत करतो इतरांप्रती, इतर जीवांप्रती, प्रत्येकांप्रती हे प्रेम जागृत करतो.
परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. देअरफोर इट इज द ग्रेटेस्ट बेनेडिक्शन फॉर ऑल ह्युमॅनिटी.
म्हणून हे खरं वरदान आहे सर्व मानव जातीसाठी.
सो ड्यूरिंग राती आचरा एव्हरीवन वॉज चॅन्टिंग.
रथयात्रेच्या वेळेला सर्वजण कीर्तन करत होते.
And then they came to a place called Balagandi.
आणि ही रथयात्रा बालगंडी या ठिकाणी आली.
Where wonderful offerings of devotion in the form of bhoga or food were being presented to Lord Jagannath.
आणि अनेक अनेक भक्तांनी जगन्नाथांसमोर पंचपक्वान्नांचे भोजन भोग त्या ठिकाणी आणले.
See how the Lord is so kind.
पहा कशा प्रकारे भगवंत कृपाळू आहेत ते.
In this Vedic system of Sanatan Dharma, we can cook for the Lord. We can sing for the Lord. We can serve the Lord personally.
या वैदिक संस्कृतीची महानता पहा. एक वैशिष्ट्य काय आहे ते पहा. भगवंतांसाठी आपण स्वतः नैवेद्य बनवू शकतो, स्वयंपाक करू शकतो, भगवंतांचं कीर्तन करू शकतो, भगवंतांसमोर नृत्य करू शकतो, आपण स्वतः व्यक्तिगतरित्या भगवंतांची सेवा करू शकतो.
At that time, Lord Chaitanya went into a garden and laid down to rest, as all the devotees who were chanting were laying under different trees.
आणि त्यावेळेला जेव्हा भोग दाखवला जात होता, श्री चैतन्य महाप्रभू एका उद्यानामध्ये आले आणि त्या ठिकाणी थोडा आराम करण्या विश्राम करण्यासाठी पहुडले आणि इतर सर्व भक्त वेगवेगळ्या झाडांखाली बसून कीर्तन करत होते.
All of the devotees so much wanted King Prataparuja to get the Lord's mercy.
सर्व भक्तांची अभिलाषा एकच होती की महाराज प्रताप रुद्रांना भगवंतांची कृपा मिळावी.
They told the king, disguise yourself as a common Vaishnav beggar.
त्यांनी राजाला सांगितलं की तू एका सामान्य भक्ताचं रूप घे.
And go in and personally massage Lord Chaitanya's feet and sing him the songs of the gopis to Krishna.
आणि त्या वेशामध्ये जाऊन तू भगवंतांची नम्र सेवा कर आणि गोपी गीत गायला लाग.
He took their blessings.
त्याने सर्व भक्तांचे आशीर्वाद घेतले.
Entered the garden.
त्या उद्यानामध्ये तो गेला.
Bowed before the Lord.
भगवंतांना लांबूनच प्रणाम केला
and massaged his feet and legs.
आणि हळूहळू भगवंतांच्या चरणांना मसाज करू लागला.
According to the guidance of the devotees, he was singing the 31st chapter of the 10th canto of Srimad Bhagavatam, where the gopis are offering prayers of love and separation to Krishna during the rasa dance.
सर्व भक्तांच्या आज्ञेवरून श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंदातील 31व्या अध्यायामध्ये जे गोपी गीत येतं ते गोपी गीत अतिशय मधुर स्वरामध्ये तो गायला लागला.
इट बिगिन्स जायतिथे तिकम.
या गीतामध्ये खऱ्या अर्थानं गोपींचं जे प्रेम आहे, भगवंतांसाठी जी ओढ आहे, ती या ठिकाणी सांगितलेली आहे.
Lord Chaitanya was tasting the sweet nectar of these verses and he said to this person who he externally did not know who he was, he says, go on reciting these verses.
आणि त्या पहुडलेल्या अवस्थेमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी राजाचं मधुर गाण ऐकलं आणि ते भारून गेले. त्या प्रेमामध्ये ते म्हणायला लागले, राजा म्हणायला लागले की आणखीन गा, आणखीन गा.
Then he came to the verse, Tavakatam ritam tapta jivanam.
आणि ज्या वेळेला राजा हा श्लोक गाऊ लागला,
the gopis are praying, my lord, your words, the sound vibration of your words, and to hear the your glories and activities are like nectar that purify our hearts and relieve us of all material miseries.
Gopi ya thikani prarthana kartayet ki he bhagavanta, tumche divya upadesh, tumche divya shabd, he sarva ya bhautik jagamadil janjalamade adaklelya sarva jivansathi ek amrut hai.
Anyone who hears the narration of your glories is most fortunate.
Jo koni tumcha ya tumchi hi stuti gaan aikto to khare arthana bhagyashali hai.
And whoever speaks your glories is the most munificent, kindest welfare worker in all of the society.
Ani jo koni tumche stuti gaan gaato swatahun to khare arthana ya jagamadil sarvat kalyankari karya karto hai.
Hearing this, Lord Chaitanya said, say it again, say it again.
And he aikun shri chaitanya mahaprabhu utsahane manu lagle, punha man, punha man.
And the Lord himself along with King Prataparudra kept reciting this verse.
Ani ha raja eka samanya bhaktacha rupamade astana ankhin bhagavantancha santushti sathi gaau lagla.
Then the Lord sat up.
Tyavela bhagavant uthun basle.
He looked at the king.
राजाकडे त्यांनी पाहिलं.
And cried out with great emotion.
आणि त्या प्रेमाने,
Burida, Burida, you are most munificent, you are so kind, you are bringing me such nectar. And then the Lord embraced the king.
त्यांनी त्या राजाला भुरिदा म्हणजे तूच सर्वात महान कार्य करणार आहेस, तू कल्याणकारी कार्य करणार आहे असं म्हणून त्यांनी आलिंगन दिलं.
The supreme absolute truth, the param brahman, bathed the king with the tears of his affection.
Ani te param brahma bhagwan swatacha ashru made rajala nahu ghatla.
Externally it appeared that the Lord didn't know who this was.
Bayat karitya bhagwantani dakhavla nahi ki ha kon hai.
But in his heart the Lord knows everything.
Pan अंतरामध्ये भगवंतांना माहित होतं आणि त्यांना सर्व काही माहित असतं.
Finally Lord Chaitanya said to King Prataparudra, you have come to bring me the greatest wealth. You are showering with me with nectar. I am so indebted to you. Please tell me, who are you?
आणि त्या वेळेला भगवंतांनी राजाला आलिंगन दिलं, त्याला म्हणायला लागले की खरं सांग तू कोण आहेस, खरं सांग तू कोण आहेस.
व्हेरी डिफिकल्ट.
खूप कठीण प्रसंग होता तो.
बिकॉज द लॉर्ड गेव स्ट्रिक्ट ऑर्डर्स दॅट आय विल नेव्हर कम क्लोज टू दिस किंग.
कारण स्वतः भगवंतांनी सांगितलं होतं की मी राजाच्या जवळ येणार नाही म्हणून.
अँड ही वॉज इन डिस्गाइज.
आणि राजा या ठिकाणी वेषांतर करून होता.
इफ ही सेड आय एम द किंग, that would have been very very big risk.
Ani kharokar jar rajani sangitla asta ki mi raja ahe tar moti samasyaach nirman jali asti.
At the same time you cannot tell a lie to the absolute truth.
Pan tyach velela bhagavantana param satya je ahet tyancha samor khota bolna kasa kay shakya ahe.
Because the Lord knows everything from within our heart.
Bhagavantana sarva kai maiti aaplya hrudyamade kay ahe.
Prataparuja spoke who he really felt he was.
आणि त्यावेळेला प्रतापरुद्र राजांनी स्वतःची वास्तविक स्थिती सांगितली.
Would you like to hear his answer?
तुम्हाला सगळ्यांना राजांनी काय उत्तर दिलं हे ऐकायचं आहे का?
King Prataparuja's answer to this question, who are you, is the summum bodhin essence of all human life.
आणि हे राजाचं उत्तर आहे, हे खऱ्या अर्थाने संपूर्ण मानव जातीचं परम सत्य आहे.
The king said, I am your obedient servant.
राजाने सांगितलं, हे भगवंता, मी आपला एक आज्ञाधारक सेवक आहे.
I am your obedient servant of the servant of your servants, and my only aspiration in life is to be the servant of the servant of your servants.
मी तुमच्या दासांचा दासांचा दासांच्या दासांचा दास आहे, आणि माझी एकच एक अभिलाषा आहे की मी तुमच्या या सर्व सेवकांचा दास बनू इच्छितो.
Now herein Srila Prabhupada and our acharyas explain, this is the king, his only aspiration is to be the servant of the servant of the servant, therefore this is the highest aspiration any human being could have.
आचार्यांनी, महान आचार्यांनी, श्रील प्रभुपादांनी सर्व शास्त्रांचं सार आपल्या समोर सांगितलेलं आहे. ते म्हणतात, हीच सेवक बनण्याची जी प्रवृत्ती आहे, हीच प्रत्येक मानवाची खरी प्रवृत्ती आहे, खरा स्वाभाविक गुणधर्म आहे.
ध्रुव महाराज, he was only 5 years old, he was heartbroken by the neglect of his father and the abuse of his stepmother.
ध्रुव महाराज केवळ 5 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांनी केलेली अवहेलना, आईनं केलेलं त्यांची निर्भत्सना त्यांना सहन झाली नाही.
After severe tapasya, the Lord appeared to him.
त्यांनी अनेक काळ तपस्या केली आणि भगवान त्यांच्या समोर प्रकट झाले.
And offered him anything within this creation.
आणि त्या तपस्येच्या फळास्वरूप भगवंतांनी सांगितलं की या जगातील जे काय तुला हवं आहे ते माग, मी तुला द्यायला तयार
आहे.
पण ध्रुव महाराजांनी बाकी सर्व न मागता केवळ शुद्ध प्रेममय भक्ती मागितली.
And years later, Kuvera, the treasurer of the devatas, offered anything to Dhruva, and Dhruva only desired the one benediction. To be the servant of the servant of the servant.
कालानंतर सर्व देवतांचे कोषाध्यक्ष कुबेर यांनी ध्रुव महाराजांना सर्व संपत्ती देऊ केली, पण ध्रुव महाराजांनी सांगितलं, नाही, मला केवळ भक्तांचा, त्यांच्या सेवकांचा दासच बनण्याची इच्छा आहे.
Little Prahlad was offered any benediction by Narasingha Dev.
प्रल्हाद महाराजांना नरसिंह भगवंतांनी सर्व वरदान देऊ केलं.
He only asked to be the servant of the servant of the servant.
पण प्रल्हाद महाराजांनी एकच अभिलाषा केली, मला केवळ भक्तांचा दास होण्याचंय, बनायचंय.
This is all the king wanted.
जे सर्व राजे होऊन गेले असे महान राजे, त्यांची ही एकच अभिलाषा होती.
Another associate of Lord Chaitanya was a banana leaf seller named Sridhar.
श्री चैतन्य महाप्रभूंचा आणखीन एक संगी होता, तो एक सामान्य केळी विकणारा होता, त्याचं नाव होतं श्रीधर.
In a way very similar to Tukaram Maharaj, he was in total poverty, but he was constantly chanting God's names.
अगदी तुकाराम महाराजांच्या जीवनाला अनुसंगून असलेलंच त्याचंही जीवन होतं, तोही अतिशय गरीब आणि अशा परिस्थितीमध्ये सतत भगवंतांचं कीर्तन करायचा.
When Lord Chaitanya was a little boy, he disguised his true identity and would come and steal bananas from Sridhar every day.
Shri Chaitanya Mahaprabhu jeva lahan balak hote, te roz ya Sridhar kade yayche ani roz tyachi keli, tyache kelicha pan sarva kai chorun nyayche.
And years later, when the Lord revealed that he is the supreme Krishna,
ani kahi kalanantar ज्या वेळेला भगवंतांनी आपलं भगवत्ता दाखवली, श्रीधरला सांगितलं, मी तोच भगवान आहे.
He revealed his form of Krishna and Balaram to Sridhar.
श्रीधरा समोर त्यांनी स्वतःचं कृष्ण बलराम रूप प्रकट केलं.
And he said, now please Sridhar, ask for any benediction, I will give you anything.
आणि कृष्ण बलराम आणि श्रीधरला सांगितलं, माग काय पाहिजे या जगातलं तुला माग, मी सर्व काही तुला देऊ करतो.
Sridhar was living in a little straw hut with no furniture.
Sridhar,
he only had one set of clothes that was torn in dozens of places and he was emaciated due to lack of food.
Eka tutkya jhopdi madhe rahnara Sridhar angavar ghalnyasathi kapde navte, agdi phatlele kapde, sagli thigla padleli asha veshamadhe Sridhar rahat hota.
Sridhar said, I don't want anything.
Namrapane Sridharani sangitla,
the Lord
मला काही नकोय.
Said, I'll give you great wealth and property.
भगवंतानी सांगितलं, हे श्रीधर तुला सर्व संपत्ती देतो, मोठी जमीन जुमला सर्व काही देतो.
I don't want that.
श्रीधर म्हणाला, मला काही नकोय भगवंत.
I'll give you the eight mystic cities that yogis spend lifetimes to attain.
आपलं संपूर्ण आयुष्य घालवून ज्या योग्यांना इच्छा असते ती अष्टसिद्धी मी तुला देतो.
Sridhar said, that will only be a disturbance, I don't want.
श्रीधर म्हणाला, ते प्राप्त करून माझ्या जीवनामध्ये केवळ एक विपत्तीच येईल.
I will give you liberation from all suffering, mukti. Sridhar said, I have no concern about this mukti.
भगवंतांनी सांगितलं, सर्व त्रासातून मुक्त करणारी अशी मुक्ती मी तुला देतो.
I'll give you elevation to the spiritual world.
पण श्रीधर म्हणाला, मला याची काहीच आवश्यकता नाहीये, मला हे सर्व काही नगण्य आहे. भगवान म्हणाले की मी तुला या संपूर्ण जगातून मुक्त करणार असं परम योम तुला मी देतो.
I don't want that either.
पण श्रीधर म्हणाला, मला ते काही नकोय भगवंता.
The Lord said, but I want to give you something for my happiness, ask something.
आणि शेवटी
भगवंतांनी
सांगितलं, हे श्रीधर केवळ माझ्या संतुष्टीसाठी माग काहीतरी माझ्याकडे, मला द्यायचंय तुला, तू माग.
Sridhar said, if it really makes you happy that I ask something, I'll ask for one thing.
आणि मग श्रीधर म्हणाला की भगवंता, खरोखर तुम्हाला याने संतुष्टी होणार असेल तर मी केवळ एकच वरदान तुमच्याकडे मागतो.
In any birth I may take,
मी कोणत्याही कितीही जन्म का घेईना,
let this little boy Nimai always come to steal my bananas.
आणि एकच वरदान आहे की जो छोटा निमाई आहे तो नित्य वारंवार माझ्याकडे यावा आणि माझी केळीची पानं चोरून न्यावीत. हेच एक वरदान मला पाहिजे.
Let this sight of little Nimai coming to steal my bananas forever be within my heart.
आणि हा निमाई जो माझी केळीची पानं चोरून नेतो, तोच निमाय माझ्या हृदयामध्ये नित्य वास करो.
I only want to give. I only want to be the servant of the servant of your servants.
मला केवळ भगवंत द्यायचंय, मला केवळ सर्व दासांचा दास व्हायचंय.
This is what we should value more than any other treasure.
आणि खऱ्या अर्थाने आपण यालाच महत्व दिलं पाहिजे, यालाच किंमत दिली पाहिजे.
Because this is prema bhakti.
कारण हीच प्रेम भक्ती आहे.
This is what satisfies the innermost longing of the heart.
आणि हेच हृदयांतरी असणारी जी ओढ आहे, जी आस आहे आपली, ती खऱ्या अर्थाने संतुष्ट करणारी, तृप्त करणारी आहे.
For one who chants the holy name with this spirit of the servant, Krishna reveals his unlimitedly beautiful, sweet form.
आणि या भावनेमध्ये जो कोणी भगवंतांचं कीर्तन करतो, नृत्य करतो भगवंतांचं, त्याला भगवंत सर्व काही देतात.
At that time, Lord Chaitanya was so pleased with King Prataparuja that he revealed his divine form and opulences.
आणि त्यावेळेला महाराज प्रतापरुद्रासमोर त्याच्यावर प्रसन्न होऊन भगवंतांनी आपलं संपूर्ण भगवंताचं रूप दाखवलं.
And the king, after taking leave of the Lord, he came out of the garden and went all to every devotee and fell at their feet with great humility and thanked them with gratitude.
आणि त्या वेळेला महाराज प्रतापरुद्र बाहेर आले आणि सर्व भक्तांच्या चरणावर पडून त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली, सर्वांचे आभार मानले.
It is a grateful heart that is receptive to receive the Lord's mercy.
आणि हीच राजाची प्रवृत्ती आहे, कृतज्ञ असणं. हे कृतज्ञ हृदयच भगवंतांच्या प्रेमाला, भगवंतांच्या कृपेला आकर्षित करतं.
Through this beautiful story, Tukaram Maharaj revealed the essence of perfection.
आणि आपल्या जीवनावरून तुकाराम महाराजांनी हेच तत्व संपूर्ण जगासमोर दिलेलं आहे, मांडलेलं आहे.
And through this Rath Yatra pastime, Lord Chaitanya revealed that same essence of perfection.
आणि हेच सार तत्व या जगन्नाथ रथयात्रेमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी संपूर्ण जगासमोर दाखवून दिलं.
To strive to awaken that innate treasure of prema or love from our heart through our service attitude and through the sincere crying out of the holy names of the Lord.
Hare Krishna, Hare Krishna.
It is so simple.
हीच पद्धती आहे. याच भावनेमध्ये, निर्मळ भावनेमध्ये आपण भगवंतांचा हरिनाम घेतलं पाहिजे.
इट इज फॉर एव्हरी वन.
हे सर्वांसाठी आहे, सर्व सोपा मार्ग आहे.
इट कॅन युनाइट अस.
सर्वांना एकत्रित करण्याचा एकच एक मार्ग आहे.
नॉट ऑन अ पॉलिटिकल प्लॅटफॉर्म बट ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ स्पिरिच्युअल ट्रूथ.
कोणत्याही राजकारणी, कोणत्याही भौतिक स्थितीवर ही एकाग्रता येणार नाही, हे एकत्व येणार नाही, केवळ या हरिनामाने येऊ शकतं.
And to distribute this charity, His Divine Grace A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada traveled around the world over 12 times and established these Rath Yatra celebrations in every major city in the world.
आणि हीच आत्म्याची स्वाभाविक स्थिती सर्वांना दाखवून देण्यासाठी श्रील प्रभुपाद 12 वर्षांमध्ये 14 वेळा त्यांनी जगप्रवास केला. प्रत्येक मोठमोठ्या शहरांमध्ये ही रथयात्रा त्यांनी आयोजित केली.
And today this wonderful festival, it was not organized by any major temples. It was actually, everything was completely organized by a few young people.
आणि आजचा हा जो काही उत्सव आपण पाहतो, इतका भव्य दिव्य, हे कोणत्याही मोठ्या मंदिराने केलेलं नाहीये. केवळ काही तुरळक अशा तरुण मुलांनी आयोजित केलेलं आहे.
Well, so many young people in Bombay are making social scenes and going to cinemas and doing so many activities trying to find some enjoyment.
मुंबई शहरामध्ये आपण पाहिलं तर कित्येक तरुण आहेत, वेगवेगळ्या सिनेमाला वगैरे इकडे तिकडे जाऊन अनेक वेगवेगळे कार्यक्रम करत असतात, त्यामध्ये व्यस्त असतात.
These teenagers and in their 20s, they're organizing together beautiful festivals like this to bring tens and thousands of people together to chant the holy names, and the satisfaction and fulfillment they gain by serving God and serving humanity is something that is a great example for the whole world.
आणि या काही हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच तरुण मुलांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम. इथे हरिनाम संकीर्तन त्यांनी आयोजित केलं, रथयात्रा आयोजित केली. ही खऱ्या अर्थानं संपूर्ण जगासाठी ही सेवा आहे, आणि ती खऱ्या अर्थानं त्यांना संतुष्टी देणारी आहे, इतरांनाही संतुष्टी देणारी आहे.
Let us offer our gratitude to them by loudly chanting Hari Bol.
आणि आपण सर्वांनी त्या सर्व युवकांना धन्यवाद देऊया 3 वेळा, त्याहून जोरात हरिबोल म्हणून. Hari Bol.
Thank you very much.
Khub khub dhanyabad.